कशी दिसती या अप्सरा ही मनामंदी रूपतीच बांधल. हे नजर न सांगू कस मनातल भाव माझ धडधडत काळीज हे आज ग धड धड काळीज हे आज ग रानी धड धड काळीज हे आज ग नागल फिरती सयाड फुळावल माझ मन रंगला तुझ्यात जीव आज ग रूप तुझ चंद्रवाणी बसल माझ्या ध्यानी मनी महाताच हर पल भान ग नागल फिरती सयाड फुळावल माझ मन रंगला तुझ्यात जीव आज ग रूप तुझ चंद्रवाणी बसल माझ्या ध्यानी मनी महाताच हर पल भान ग साजीर रूप तुझ दडल मनात ग आईना विलाज तो तुझा पुढ सुख मंदी ना दू दे तुझ्या माझ्या जोडीला साकड मी घाल तो देवाकड तुझ्यासाठी फिरतीच गाण गा तुया रूप तुझ पाहुनी शिवार झुलतया संग जिंदगीच सोन झालया सुखाचा भाळ दून आलया संसाराच्या गाडीला लाभली साथ तुझी सगळ्यांच्या वाटला तुझीच सोबतही तुझ्या संग जग हे माझ ज्ञान झालया नागल फिरतीच याड खुळावल माझ मन रंगला तुझ्यात जीव आज ग रूप तुझ चंद्रवाणी बसल माझ्या ध्यानी मनी महाताच हर पल भान ग लागल फिरतीच याड खुळावल माझ मन रंगला तुझ्यात जीव आज ग रूप तुझ चंद्रवाणी बसल माझ्या ध्यानी मनी महाताच हर पल भान ग
सूर्यवाणी लख लखता दिवा मातीसाठी लढणारा शूरवीर मावळा राया माझा सूर्यवाणी लख लखता दिवा मातीसाठी लढणारा शूरवीर मावळा भोळा ह्यो जीव माझा तुम्हावर लागला तुमच्याच मिठी
काय र राजांचा सांगावा आलाय
राज
गणिमानी हल्ला केलाय निघावं लागल गणि मेशूपत्र पोचलाय
एवढंच नव चल फाडून खाऊ
मसल माझ्या
झालं?
अव नगाना जाऊ, या वक्ताला मला तुमची लय गरज आहे.
माझी गाठ जरी तुझ्याशी बांधलेली असेल ना, तरी नाळ मात्र या मातीशी जोडलेले आहे. काळजी घे.
इतिहासात प्रत्येक शूरवीराची शौर्य कथा लिहिली गेली आहे, पण त्याच्या अर्धांगिनीने केलेल्या त्यागाची नोंद दिसत नाही. वाघासारख्या पतीला वीरमरण आल्यानंतरही ती पुन्हा उभी राहते आणि खंबीर होऊन या मातीसाठी आपल्या मुलाला शौर्याचं बाळ कडू पाजते. अशा समस्त रणरागिणींना माऊलींना आमचा मानाचा मुजरा.